कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ज्येष्ठांसाठी सुखी आणि आनंदी जगण्याचा मंत्र या विषयावर रवींद्र खानोलकर यांनी साधलेला संवाद. आज आपण ऐकणार आहात या संवादाचा भाग दुसरा आणि शेवटचा.
श्रोत्यांनो नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण एक विषय केला होता, आनंदी व समाधानी जीवन, आणि खास करून हा ज्येष्ठत्वातला होता. त्यामध्ये आपण काही गोष्टी बघितल्या की आपण दुःखी कष्टी कशामुळे होतो किंवा आनंदी व समाधानी होण्यासाठी काय करावे लागेल, 100% आनंदी होता येतं का, त्या आनंदी होण्यामध्ये काय काय अंश आहेत, म्हणजे काय काय भाग आहेत, पैकी पैसा, निर्मिती, प्रशंसा व प्रेम या चार गोष्टींचा विचार आपण मागच्या सत्रात केला होता. ह्या चारही गोष्टी मिळून 44% आनंद होता येतं. आणि त्या सगळे विषय आपल्या हातात आहेत, ते कसं आहे त्याचा मागच्या वेळेला आपण विचार केला. आता 56% जे राहतात ते आहेत मानसिकतेचे, ह्याच्यात अर्धे अधिक आपण पार केलेले असतात. त्यामुळे 80-90% आणि हळूहळू 100% आनंदी होणं प्रत्येकाला शक्य आहे. मागच्या वेळेला आपण एक असं विधान केलं होतं की जे समाधानी दिसतात ते आनंद यात्री असतात, त्याला धरून हा जो समाधानी असणं हा जो भाग आहे त्याला धरून आज आपण मानसिकतेवर बोलणार आहोत. आनंदी किंवा समाधानी होण्यासाठी जर आपण एखादा फकीर म्हटला तर त्याला एक हातभर कपडा आणि एक कमंडलू मिळालं की त्याचं जीवन चालू होतं. पण आपण तसे नाही आहोत. आपल्याकडे पैसा आहे, नातेसंबंध आहेत, उच्च पदव्या आहेत, हुद्दा होता, साम्राज्य आहे, ऐहिक सुख आहे. पण कधी कधी आपणच खट्टू होतं की एवढं सगळं असून आम्ही दुःखी का, किंवा काही प्रमाणात दुःखी का, प्राण्यांपेक्षा आपण दुःखी आहोत याचाही उल्लेख मागच्या सत्रामध्ये झाला होता. आनंदी होणं का गरजेचं आहे, कारण मनुष्य जन्म हा काही परत मिळेल ह्याची शाश्वती नाही. त्यामुळे आपण मानसिकतेला धरून त्या दृष्टीने या विषयाकडे पुढे बघूया. एक म्हणजे आनंदी होणे ही निवड आहे, मी ठरवायचंय मला आनंदी व्हायचंय का नाही. आणि ती एक ठाम निवड केल्यानंतर निश्चितच जर आपण आनंदी नाही राहिलो तर दुसरं वाक्य येत आहे, मीच माझ्या आनंदाला जबाबदार आहे. याचा अर्थ इतर कोणतीही व्यक्ती नाही आणि इतर कोणतीही वस्तुस्थिती नाही. आनंदी जगणे हे माझे कर्तव्य आहे. ही तीन वाक्य मी परत म्हणतो, आनंदी होणे ही निवड आहे, मीच माझ्या आनंदाला जबाबदार आहे, आनंदी जगणे हे माझे कर्तव्य आहे. याला धरून पुढे गेलो तर मागे आपण म्हटलं की साधारण 35-60 वयापर्यंत घराची आपापली सत्ता आपल्याकडे असते. पुरुषांची सत्ता पुरुषांकडे असते, स्त्रियांची सत्ता स्त्रियांकडे असतं. किचन असतं, पैशाचं नियोजन असतं, पैशाचं व्यवस्थापन असतं, खर्च करणं, आणि घरातली सगळी मंडळी ही 60 आपल्या सांगण्यात असतात ह्याची आपल्याला खूप सवय झालेली असते. पण आपण जेव्हा 60 जातो तेव्हा आपल्या पुढची पिढी ही 35 क्रॉस करून आपली जागा घेण्यामध्ये आलेली असते. तेव्हा जर आपण स्वतःहून जबाबदाऱ्या सोडणे किंवा पाय उतार होणे, जुने विसरणे व नवीन आत्मसात करणे यावर जर स्वतःहून काम केलं तर हे फारच सोपे जाते. वयोमानाप्रमाणे जे कमी झालेलं आहे ते मान्य करावं. कमी म्हणजे काय? शारीरिक क्षमता, मानसिक काही गोष्टी ज्याच्यात आपण शारीरिक क्षमतेमध्ये सांधेदुखी, रक्तदाब वगैरे आपण काही गोष्टींचा विचार केला होता. मानसिक स्थितीमध्ये संशय, घृणा, राग, तिरस्कार हे अधिकारामधून आलेल्या काही गोष्टी होत्या. आणि सामाजिक रुबाब कमी झालेला असतो. तर हे सगळं आपल्याला मान्य करायचं आहे. मान्य करणे म्हणजे ना नाईलाजाने नाही. आपण म्हणतो काय करणार म्हणून मी करतो, तर काय करणार म्हणून मी करू नका, हे आता मला केलेच पाहिजे आणि मी हेच केले पाहिजे. जर आपण ते नाईलाजाने मान्य न करता विना अट जर मान्य केलं तर त्याच्यात आनंद आहे आणि तेच प्रगतीचे पाऊल आहे. यानंतर फार महत्वाचा आपला घात करणारा विषय म्हणजे मी, माझे, घमंड, गर्व आपल्याला माहिती आहे की जगात 97% नुकसान कोणत्याही बाबतीत असून दे, अगदी आपण जर काडी मोड म्हणजे घटस्फोटाच्या बाबतीत जरी म्हटलं तरी हे प्रमाण 97% ते आय आणि इगो, मी माझे, घमंड आणि गर्व ह्या चार शब्दांमुळे झालेले आहे. आपल्याला जर आपलं ज्येष्ठत्वातलं आयुष्य फारच आनंदात घालवायचं असेल तर आपल्यातले हे चारही शब्द शोधून शोधून घालवता आले पाहिजे. या सर्वांवर कसं काम करायचं हे मी नंतर सांगणार आहे. आणि जेव्हा आपण मी व माझे घालवतो, कारण आणखी एक दुःखी होण्यासाठी कारण असतं की आपण सबन दिवस विचार करत असतो दुसऱ्याने काय करावं. खरं म्हणजे मी काय करावं हाच आपला विषय असतो, मी दुसऱ्यांशी कसं वागावं हा आपला विषय असतो, पण दुसऱ्यांनी कसं वागावं हा विषय जर आपण धरला तर कोणत्याही वयात जगातले कोणतेही विषय सुटत नाहीत. याला अपवाद म्हणजे आपण नोकरी करतो त्या ठिकाणी ज्यांना पगार दिला जातो त्यांनी काय करावं हे त्यांच्या वरती काम करणारे जे काही आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत ते ठरवू शकतात. पण कुठच्याही नात्यात, मित्रत्वाच्या, इतर नात्यात आणि घरात आपण काय करावं ह्याच्यावर भर द्यावा. याला दुसऱ्या भाषेत म्हटलं जातं की स्वतः उदाहरण बनून जगावं. आपल्याला जेव्हा वाटतं की दुसऱ्यांनी तसं वागावं आणि ते जर उदाहरण आपण प्राप्त केलं तर त्याचा खूप प्रमाणात चांगला परिणाम होतो. आता आनंदी होण्यासाठी कोणी म्हणेल की पुढल्या वर्षी माझी अमुक अमुक वस्तू सुरू होते, मी तेव्हापासून आनंदी होण्याचं ठरवीन, किंवा मी नवीन जागेत जाणार आहे तिथून आनंदी होण्याचं ठरवीन, तर आनंदी होण्यासाठी कोणताही मुहूर्त किंवा दिवस ठरवू नका. त्याला असं म्हटलं जातं, आहे तेथून आणि आहे त्यातून पुढे जायचं आहे. आहे त्यातून या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. जर आपण आढावा घेतला, माझ्याकडे काय काय आहे आणि काय काय नाही आहे, आणि हे आपण लिहायचा जर प्रयत्न केला तर आपल्याकडे काय काय आहे ह्याची 100-150 आयटमची लिस्ट होऊ शकते, आणि काय काय नाही आहे हे मोजून मोजून 5-7 वरती जात नाही. पण जगताना आपल्याकडून चुकून जे नाही आहे त्याच्यावरच जास्त लक्ष केंद्रित करून जे आहे त्याच्याकडे पाठ फिरवली जाते. त्यामुळे आपल्याकडे काय आहे त्याला धरून आणि आजपासून आहे तेथून आणि आहे त्यातून आपल्याला पुढे जायचंय. आताच्या काळात एक फारच महत्त्वाचा विषय म्हणजे पिढीतला फरक. आम्ही पूर्वी सांगत आलो की आमच्या वेळेलाही पिढीतला फरक होता, पण जाणून घ्या आत्ताचा पिढीतला फरक हा 4-5 पटीने जास्ती आहे. कारण आपण जर म्हटलं की आजच्या ह्या युगामध्ये एवढ्या गोष्टी फारच प्रकर्षाने बदललेल्या आहेत आणि सर्व वयासाठी बदललेलं आहे. उदाहरणार्थ कुणाचीही ऑफिसला जाण्याची वेळ पक्की आहे, ऑफिसमधून येण्याची वेळ पक्की नाही, कुणाचीही नोकरी पक्की नाही आहे, खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, कपडे विकत घेणे वापरणे सवयी बदलल्या आहेत. पूर्वी एखादा समजा महागडा कपडा घेतला तर तो किती वेळा वापरला जाईल ह्याचा आपण अंदाज घ्यायचो आणि त्याप्रमाणे वापरायचो. आता तसं होत नाही आहे, कदाचित एकदाच वापरून तो कपडा कुणाला तरी दिला जाऊ शकतो. सोशल मीडियासाठी लागणारा वेळ आणि त्याचा वापर खूप प्रमाणात वाढलेला आहे. ऑफिसमधली बढती म्हणा किंवा अभ्यासातलं यश म्हणा, हे शर्यतीचं युग पण फार जोरात आहे. आता मूळ काय होतं की समजा आपल्यापैकी बरेचसे ज्येष्ठ पूर्वी जेव्हा बाहेरून मुंबईत आले तेव्हा ते खरे एकटेच होते, त्यांची पालकमंडळी आपापल्या गावी होती, त्यांनी आपापली घरं बसवली, आपल्या मुलांना छान उत्तम मोठं केलं. पण आताच्या ज्येष्ठांचं काय होत आहे की मुलं नाही, मुलांची मुलं पण 20 असेपर्यंत ते त्यांचा सांभाळ करतात. म्हणजेच आपल्याला वाईट वाटेल पण जर मी असं म्हटलं की त्यांना पांगळे करतात तर ती अतिशयोक्ती होणार नाही आहे. मुलांनाही घडून द्या, मुलांच्या मुलांनाही घडून द्या. त्यामुळे आता यावर उपाय काय आहे, आम्ही एकत्र जर राहत असू आणि पिढीतला फरक तर 4-5 आहे तर यावर एक उपाय आहे, त्याला म्हणतात अलिप्तता. म्हणजे आपण सर्वांमध्ये राहून अलिप्त राहायचं, पण अलिप्त राहायचं म्हणजे वेगळं राहायचं नाही, काडीमोड घ्यायचं असं नाही आहे. आपले जे अनुभव आहेत किंवा आपल्याला जे नंतरच्या पिढीला सांगायचे आहे ते सांगण्याची क्रिया न करता सुचवण्याची क्रिया करावी. सांगण्याची क्रिया केल्यामुळे एक अपेक्षा तयार होते की ते त्याचं पालन करतायत की नाही हे बघितलं जातं, आणि पालन न केल्यामुळे आपण म्हणतो दुःखी होण्याची क्रिया होते. सूचना करणे म्हणजे काय? उदाहरण म्हणायचे झाले तर एखाद्या चौकात आपल्याला कोणतरी विचारतो स्टेशनकडे जाणारा रस्ता कोणता, आपण त्यांना रस्ता दाखवतो पण आपण त्याच्या मागे जात नाही तो स्टेशनपर्यंत पोहोचतो की नाही, याला सूचना करणे म्हणतात. तर या पिढीतले फरक जाणून घ्यायचा आहे आपल्याला. आपल्याला आपली पुढची पिढी छान उत्तम रीतीने पुढे जायला हवी आहे, पण त्यासाठी कलह किंवा दुःख तर घरात निश्चित नको आहे. आता आपण वैयक्तिक गोष्टींवर येतोय. वर्तमान काळात जगा. आमचे बरेच मित्रमैत्रिणी पूर्व काळातल्या दुःख घटनांचे आठवण करून जगतात. आनंदाचे विषय फार क्वचित कुणाच्या तरी लक्षात राहतात, पण दुःखाचे कोणी आपल्याला दुखावलंय, कोण आपल्याला काय बोललंय, कोच्यामुळे माझं नुकसान झालंय, ह्या गोष्टी मात्र प्रकर्षाने लक्षात राहतात आणि त्या गोष्टी आठवून वर्तमान जगतात. त्याचप्रमाणे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे भविष्यकाळातली भीती आणि अंदाज यावर जगतात. पण आम्ही वर्तमान जगतच नाही का? आज मस्तपैकी एखादा छानसा ड्रेस घालून एखाद्या छानच्या कोपऱ्यावरच्या हॉटेलमध्ये एखाद्या आपला प्रिय अशा मित्र किंवा मैत्रिणीला घेऊन खमखमीत खुशखुशीत गरम वडा जर खाल्ला आणि तो आपण जगला, आपण जो दिवस घालवतोय ह्याच्याऐवजी दिवस जगला, मी प्रत्येक क्षण जगला, असं जर आपण जर मनात आणलं आणि भूतकाळ आणि भविष्यकाळाला बाद केलं, भविष्यात जे काय करायचं आहे त्याचा विचार करू नये असा याचा अर्थ नव्हे. भविष्यात जे काय करायचं आहे त्याचं प्लॅनिंग करून त्याची आजची कृती काय करायची आहे, त्यामुळे आपल्याला वर्तमानच जगायचं आहे. दुसरा एक फार महत्वाचा विषय आहे तो म्हणजे सकारात्मकता अंगीकारणे. सकारात्मकता फारच मोठा विषय आहे, कारण आम्ही विचार कधी करतो घरात बसल्यानंतर कुठच्याही वास्तूमध्ये, ऑफिसमध्ये, देवळामध्ये, आपण सहसा रस्त्यावरून चालताना विचार नाही करत, इकडे तिकडे बघत असतो. जर एखाद्या व्यक्तीला नकारात्मकच विचार करायची सवय असली तर काय होतं? कारण सर्वात प्रथम आशीर्वाद आपल्याला वास्तू देते. वास्तू बिचारी म्हणते की या समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे तसं होऊ दे, त्याला आपण म्हणतो वास्तू म्हणते तथा असतो. जर आम्ही फक्त नकारात्मक विचार केला, वेळेला देवळात जाऊनही म्हटलं नाही रे देवा मला माहिती आहे तू नाही माझ्या मदतीला येणार मला माहिती आहे, तर देव बाजूला राहिला पण तिकडची वास्तू म्हणते तथा असतो, बेटा बेटी तुझ्या मनात आहे तसं होऊ दे. त्यामुळे एक लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये म्हण आहे थिंक पॉझिटिव्ह गेट पॉझिटिव्ह. विचार सकारात्मक करा, सकारात्मक प्राप्त करा. आता याच्यात आणखी एक जोड देतो, ती म्हणजे ज्याला आपण लक म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअल गाईड्स म्हणतात. आपण जेव्हा सकारात्मक विचार करतो तेव्हा आपलं लक आणि स्पिरिच्युअल गाईड्स आपल्याला सकारात्मक दिशेने ते कार्य होण्यासाठी मदत करतात. परंतु आपण जेव्हा नकारात्मक विचार करतो तेव्हा तेच लक आणि तेच स्पिरिच्युअल गाईड आपल्याला नकारात्मक दिशेला नेतात. त्यामुळे जर कोणाचा दैव लक या सगळ्या गोष्टींवर विश्वास असेल तर फक्त सकारात्मक विचार करायचा आहे. स्वतःवर आणि स्वशरीरावर नितांत प्रेम करा. आपल्या घरातल्यांना आपण विचारलं तर एक लक्षात येईल, तुम्ही ठीक तर घरातले ठीक, तुम्ही आनंदी तर घरातले आनंदी. त्यामुळे स्वतःवर नितांत प्रेम करणं हे स्वार्थाचं नाही. त्यासाठी आपण विचार केला होता मागच्या सत्रामध्ये की आहार विहार आणि औषध हे नियमित वेळेवर घ्यायची आहेत. आणि आजपर्यंत जर काही गोष्टी अतिशिस्तीने केलेल्या असतील, म्हणजे खाली मस्तपैकी मांडी ठोकून देवाची पूजा केली आहे आणि आता ढोपरदुखी जेव्हा सुरू झालेली आहे तेव्हा पण हट्ट जर केला मी खाली बसूनच पूजा करणार, तर त्याऐवजी खुर्चीवर बसून जर पूजा होत असेल तर ती करावी. हा विषय सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे, शरीराला त्याच्या वयाच्या मर्यादा लक्षात घेऊन अति कष्ट न देता आहार विहार आणि औषध यावर लक्ष केंद्रित करून स्वतःवर नितांत प्रेम करा. ज्येष्ठत्वात आणखी एक होतं, कोणती कठीण विषय किंवा एखादी कठीण व्यक्ती आपण नंतर बघू म्हणून बाजूला ठेवतो. एखादा अपरिचित आपल्याला दुःखी करणारा व्यक्ती समोरून येत असेल तर आपण फुटपाथ बदलतो. असं न करता कोणताही कठीण विषय नंतर बघू म्हणून ठेवू नका. त्याचा त्याच वेळेला विषय तो संपवून टाका. कसं संपवायचं हे पुढे सांगतो. कारण आपल्याला जगामध्ये माफी मागणे आणि माफ करणे ह्या दोन्ही गोष्टींना फार मोठी शस्त्र असं संबोधित केलं जातं. माफी करणे मागणे आणि माफ करणे ह्याच्यासाठी मनुष्य व्यक्ती महानच असायला लागते. ज्येष्ठत्वात आपण महान असतो, आपण प्रौढ असतो. त्यामुळे आपण मानसिकतेमध्ये ज्यांच्याबद्दल आपल्याला घृणा, द्वेष, ज्यांनी अपमान केला आहे अशा जितक्या व्यक्ती असतील त्यांची एक यादी बनवायची, त्यांना संपर्क करायचा आणि माफी मागणे किंवा माफ करणेपैकी जे त्याला लागू होतं ते करून मनाला आपल्या स्वतंत्र आणि छान करणे, म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल, कोणत्याही वातावरणाबद्दल आपल्या मनात कोणतीही अडी शिल्लक राहणार नाही. कठीण विषय नंतर बघू म्हणून न ठेवता ते जसे सोडवून टाकावे त्यासाठी आपण माफी मागणे किंवा माफ करणे याचा आधार घेऊ शकतो आणि त्यानंतर सर्वांचे सुसंवाद साधू शकतो. सुसंवाद साधणं म्हणजे खोटेपणा नाही. दुसरी व्यक्ती जर कुसंवाद करत असेल आणि आपण सुसंवाद साधला तरच त्या व्यक्तीत आणि आपल्यात फरक राहू शकतो. समोरच्या व्यक्तीने कुसंवाद केला आणि आपणही जर तसाच संवाद केला तर त्या व्यक्तीत आणि आपल्यात काही बदल नसतो. फार महत्त्वाचं आहे शेवटचं, ते आपल्याला सांगतो की हे देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती मान्य करण्याची मला ताकद क्षमता दे. तसेच जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्यासाठी बुद्धी, प्रेरणा, सातत्य मला दे. आणि हलकेच या दोन्ही परिस्थितीतील फरक जाणण्याची अक्कल मला दे, बुद्धी मला दे. आता ही प्रार्थनेने जगातील कठीणात कठीण व्यक्तीची परिस्थिती सकारात्मक केलेली आहे. उदाहरणार्थ अल्कोहोलिक अनॉनिमस म्हणजे जी दारूतून व्यक्तीला मुक्त करण्याची जी संस्था आहे त्याची ही प्रार्थना आहे. कधी कधी काय होतं की दिवसाला 45 मिनिटं चालणे, जिथे आपण विहाराचा विषय केला, तर काही व्यक्ती पटकन सांगून मोकळे होतात की मला वेळ नाही आहे म्हणून. पण ज्या शरीरासाठी, ज्या शरीराच्या जीवावर आपण वेळ नाही म्हणतो त्या शरीरासाठी माझ्याकडे 40 मिनिटं आहेत की नाही. म्हणून मी प्रार्थना परत म्हणतो, हे देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती मान्य करण्याची मला क्षमता दे. आता हे 40 मिनिटं मी बदलू शकतो आहे का नाही बदलू शकत आहे. मला पायच नसतील तर मी चालू शकणार नाही, पण पाय असतील तर मी चालू शकतो आहे. म्हणजेही मी बदलू शकतो, जी परिस्थिती मी बदलू शकेन त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मला दे आणि दोहोतला फरक जाणण्याची मला बुद्धी दे. हा फरक जाणायचा आहे की मी आता ग्रॅज्युएशन करू शकतो का, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो का, पुढचं शिक्षण घेऊ शकतो का. हो, प्रत्येक ज्येष्ठ व्यक्ती पुढचं शिक्षण घेऊ शकतोय. म्हणजे मी परिस्थिती बदलू शकतोय. पण मी आता मेडिकल सायन्स करून, MBBS करून, MS करून पुढे जाऊ शकतो का. माझी बॅकग्राऊंड समजा BA आहे किंवा मी फक्त SSC आहे, तर कदाचित त्याचं उत्तर असेल की हे जर मी करू शकत नाही तर ते मान्य करण्याची मला क्षमता दे. ही काही उदाहरणं आपल्याला दिली. तर आपण थोडासा सारांश घेऊया याचा. दोन्ही दिवसाचा जर सारांश घ्यायचा झाला तर आपल्याला ज्येष्ठत्वात आनंदी आणि समाधानी होणं हे फारच गरजेचं आहे. कारण किती जगावं हे आपल्या हातात नाही आहे, कसं जगावं हे आपल्या हातात आहे. 100% आनंदी होण्यासाठी 5 गोष्टींची गरज आहे, ज्याच्यात पैसा, निर्मिती, प्रशंसा, प्रेम आणि मानसिकता आहे. पैशाचे 4%, निर्मितीचे 7%, प्रशंसेचे 8%, प्रेमाचे 25% आणि मानसिकतेचे 56%. हे सर्व टक्के मिळवून मला छाती ठोकपणे सांगणारी माणसं आहेत की होय, मी 100% आनंदी आहे. आपण सर्वांनी जास्तीत जास्त आनंदी व्हावं ही शुभेच्छा.
ज्येष्ठांसाठी सुखी आणि आनंदी जगण्याचा मंत्र या विषयावर रवींद्र खानोलकर यांनी साधलेला संवाद श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. या संवादाचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आत्ता आपण ऐकलात श्रोते हो. श्रोते हो, जाता जाता ऐकूया रवींद्र खानोलकर यांच्या पसंतीचं हे गीत.
रामेश्वर कुठे ईश्वर अन कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी।